चीनीमंडी.com पॉडकास्ट। साखर कारखान्याने आयोजित केली शेतकरी सभा। इंडियन पोटॅश लिमिटेड साखर कारखान्याने गावागावात जाऊन शेतकऱ्यांच्या सभेचे आयोजन केले, ज्यामध्ये शरदकालीन ऊस लागवड आणि ऊसावर पडणाऱ्या रोगावरच्या उपायांबाबत चर्चा होती। नसीरगंज आणि पारा गावात आयोजित शेतकरी सभेमध्ये शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून त्यांच्या निराकरणाबाबत उपाय सांगण्यात आले। तसेच आगामी गाळप हंगामामध्ये कारखाने वेळेत सुरू करणे आणि शेतकऱ्यांच्या प्रत्येक समस्येबाबत जागरूक राहण्याबाबतचे आश्वासन कारखाना व्यवस्थापनाने दिले। कारखान्याचे महाव्यवस्थापक अरुण कुमार भाटी यांनी सांगितले की साखर कारखाना यावर्षी वेळेत सुरू केला जाईल, यामुळे शेतकऱ्यांना गहू आणि तेल बियांच्या पीक लागवडीबाबत अडचण येऊ नये। ऊस व्यवस्थापक ठाट सिंग राणा यांनी सांगितले की शेतकरी शरदकालीन ऊसाची लागवड करतील। यावेळी सीपी सिंग, शेतकरी रामराज यादव, मनोज महेश सिंगण, अनुराग पांडे, महेंद्र यादव, बडकऊ आदी उपस्थित होते।